नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी. हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील. सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही, अंबादास दानवे यांची टीका. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण. आणि वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आता सविस्तर बातम्या. देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होत आहे. मध्य प्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा नदीजोड प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन होईल. माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्तानं देशभरात 1153 अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी पंतप्रधान आज करतील. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. हरित ऊर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट एवढी वीज आपल्याला द्यावी लागते. ती आपल्याला 7 रुपये 8 रुपयांनी पडायची आणि शेतकऱ्यांकडनं आपण 1.25 रुपये 1.5 रुपये वसूल करायचो. पण आता ही 8 रुपयाची वीज सौर ऊर्जेमुळे 3 रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून भविष्यात शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना सरकारवर बोजा बनणार नाही आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि भविष्यामध्ये या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरित क्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो.
राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
16 नोव्हेंबर 2023 ला राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. त्याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहे आणि तसं सरकार भले नवीन जरी असलं तरी मागचं सरकारन हे सरकार काय वेगवेगळं याच्यातला काही भाग नाही.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीही काल करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री व्ही के सिंग आता मिझोरामचे राज्यपाल असतील. राष्ट्रीय ग्राहक दिन काल पाळण्यात आला. ग्राहक व्यवहार विभागानं सार्वजनिक वापरासाठी जागो ग्राहक जागो ऍप, जागृती ऍप आणि जागृती डॅशबोर्डला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ऍप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ऍप ग्राहकांना सतर्क करतं. बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबंधीची तक्रार करण्यास जागृती ऍप सहकार्य करतं तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेतं असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करताना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जून घेण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे.
तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर दस्त डॉक्युमेंट जमा करणं हे जरुरी आहे. या बाबतीत तुमची जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकता.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे.
नव्या वर्षाचे स्वागत DN शिर्के यांच्या महालक्ष्मी दिनदर्शिकेने करा.
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत. अहमदनगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च विद्युत रोषणाईनं उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. मुंबईतल्या स्पंदन आर्ट संस्थेचे 19वे मोहम्मद रफी पुरस्कार काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिवंगत गीतकार मजरू सुलतानपुरी यांना जाहीर झालेला मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार त्यांचे पुत्र अंदलीप सुलतानपुरी यांनी स्वीकारला. गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अनुक्रमे 1,00,000 रुपये तसंच 51,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीनं चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 फेब्रुवारीला कराचीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशसोबत तर 23 फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. उपांत्य फेरीचा पहिला सामना 4 मार्चला दुबईत तर 5 मार्चला लाहोर इथं होणार आहे. अंतिम सामना 9 मार्चला लाहोर इथं होणार आहे. मात्र उपांत्य तसंच अंतिम फेरीत भारत दाखल झाल्यास हे सामने दुबईत होतील असं आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं आहे. महिला क्रिकेटमध्ये भारतानं काल वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या सामन्यात भारतानं दिलेलं 359 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजचा संघ 47व्या षटकात 243 धावांवर सर्ववत झाला. या मालिकेतला अखेरचा तिसरा सामना परवा खेळवला जाणार आहे. माती आणि पाणी यांचा विकास झाला तर शेतकऱ्यांचं जीवन खऱ्या अर्थानं समृद्ध होईल असं प्रतिपादन राजस्थानातले पाणी आंदोलनातले ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह राणा यांनी केलं आहे. काल अंबाजोगाई इथं डॉ द्वारकादास लोहिया लोकसभा पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कृषीभूषण जलतज्ञ विजयअण्णा बोराडे यांना डॉ द्वारकादास लोहिया लोकसभा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि 51,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सत्काराच्या उत्तरात बोलताना बोराडे यांनी सेंद्रिय शेती वाढवण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात 3 जानेवारीपर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ देवेंद्र जायभाय यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली.
या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये 99 पथक तयार करण्यात आलेले आहे. हे पथक अति जोखीमग्रस्त भागामध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे की ज्यांना टीबी सदृश लक्षणे आहेत, जसा 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुंकीमध्ये रक्त येणे.
कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 952 संशयितांची तपासणी करण्यात आली. यात 55 नवे रुग्ण आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी माहिती दिली. यापैकी 21 जण सांसर्गिक तर 34 जण असांसर्गिक असून या सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती धानोरकर यांनी दिली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसंच लातूरसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. परभणी आणि बीड प्रकरणातल्या आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल भूकंप सदृश धक्के जाणवले. हरसूल परिसरासह पेठ तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री 8:30 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन 2 धक्के जाणवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 3 जण जखमी झाले. काल दुपारी इगतपुरी नजीक हा अपघात घडला. हवामान. राज्यात छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यात उद्यापासून 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. देशातल्या पहिल्या नदीजोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी. हरित ऊर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील. सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त. मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही, अंबादास दानवे यांची टीका. येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस, नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आणि वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.